नमस्कार, मी राजश्री आगाशे. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केला. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना त्यांनी आज जाहीर केली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत लाभ सरकार देणार आहे. 2047 पर्यंत कृषी क्षेत्राचा GDP 55 अब्ज वरून 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलंय. 2026-27 हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष असेल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3र्या टप्प्यात 23,000 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली. याशिवाय महाराष्ट्र अमृतकाळ रस्ते विकास योजनेची घोषणा त्यांनी केली. या माध्यमातून 6,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे द्रुतगती मार्ग, 14,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे राज्य आणि रस्ते मार्ग, तसंच पर्यटन स्थळांना जोडणारे 4,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते उभारले जाणार आहेत. आकांक्षी जिल्हा आणि तालुका योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. यात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश राज्य सरकारनं केलाय. सध्या गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम हे जिल्हे यात आहेत. या 10 जिल्ह्यातल्या 77 तालुक्यांसह इतर जिल्ह्यात मिळून 100 तालुक्यांवर सरकार विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. 7,69,467 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केला. यात 6,16,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसुली जमा आणि 6,56,000 अधिक महसुली खर्च अपेक्षित आहे. येत्या आर्थिक वर्षात राज्याची महसुली तूट 40,552 कोटी रुपये असेल तर राजकोषीय तूट 1,50,000 कोटीच्या वर जाईल असा सरकारचा अंदाज आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 1,097 अंकांची घसरण झाली आणि तो 78,919 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 315 अंकांची घसरण नोंदवत 24,450 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.